आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2024-25 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार. यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या 5 वर्षांची दिशा ठरवणारा असेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारताचे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा बहुमान जाहीर. आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारतीय संघाची नेपाळशी लढत आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात येत्या 2 दिवसात अति मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झालं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असेल आणि निर्मला सीतारामन 7व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. तत्पूर्वी काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला. यंदाच्या म्हणजे 2024-25 या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.5 ते 7% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात अनिश्चितता असतानाही देशांतर्गत उत्पादन वाढीला चालना देणाऱ्या घटकांमुळे गेल्या आर्थिक वर्षामध्ये आर्थिक वाढीला मदत मिळाली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशाच्या विकासात सेवा क्षेत्राचं महत्वाचं योगदान असून 2024 मध्ये अर्थव्यवस्थेच्या विकासात सुमारे 55% वाटा सेवा क्षेत्राचा होता असं यात नमूद करण्यात आलं आहे. तसंच उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील निर्यातीमध्ये वाढ होण्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेनं 2025 या वर्षासाठी चलन फुगवट्याचा दर 4.5% आणि 2026 साठी हाच दर 4.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. संसदेत सादर होणारा यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या 5 वर्षांची दिशा ठरवणारा असेल. 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा पाया या अर्थसंकल्पातून घातला जाईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. हे अधिवेशन सकारात्मक आणि सृजनात्मक व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी वाढीचा दर 6.5 ते 7% राहण्याचा अंदाज लोकसभेत काल सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात वर्तवण्यात आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही अत्यंत आशादायक बाब आहे असं ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज अर्थात एआयएआयनं म्हटलं आहे. या सर्वेक्षणात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नियंत्रण कमी करण्यावर आणि डिजिटलायझेशनवर भर दिला आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी देशाच्या अमृत काळामध्ये प्रामुख्यानं 6 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून या क्षेत्रांसाठीच्या धोरणात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. यामध्ये कृषी, एमएसएमई, खासगी गुंतवणूक, हरित संक्रमण, वित्त पुरवठा, शिक्षण, रोजगारातील दरी दूर करणं आणि सरकारी धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यांमध्ये पूर्ण क्षमता निर्माण करणं या उद्दिष्टांचा समावेश आहे. आगामी काळात भारत हे जगातील वित्तीय सेवा केंद्र बनवण्याची या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलेली अपेक्षा आनंददायक असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष डॉ विजय कलंत्री यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल नीट यूजी परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यंत्रणेबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यावर उत्तर दिलं. नीटची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं प्रधान यांनी सांगितलं. नीट परीक्षेतल्या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करत आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. देशभरात 4700 केंद्रावर नीट यूजी परीक्षा घेण्यात आली, त्यातल्या एका केंद्रावरच अनियमितता झाल्याची नोंद आहे असं प्रधान म्हणाले. नीट यूजी परीक्षेतील एका प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन पर्याय बरोबर म्हणून ग्राह्य धरण्याच्या एनटीएच्या निर्णयाबाबत आपलं मत मांडण्यासाठी दिल्ली आयआयटीनं तज्ज्ञांची समिती नेमावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या समितीनं आज दुपारी 12 पर्यंत आपला अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे अलीकडेच देशभर उसळलेल्या हिंसाचाराला आपले राजकीय विरोधक जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. राजधानी ढाका इथं काल उद्योग क्षेत्रातील अग्रणींना संबोधित करताना त्यांनी हा आरोप केला. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर संचारबंदी उठवण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांच्या जीवितांचं आणि मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी नायलाजानं संचारबंदी लागू करणं भाग पडलं असल्याचंही त्या म्हणाल्या. सध्या देण्यात येत असलेलं बहुतांश आरक्षण रद्द करण्याचं बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं रविवारी मान्य केल्यानंतर शेख हसीना यांनी काल हे वक्तव्य केलं. रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार बांगलादेशातील हिंसाचारात किमान 147 नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओडिया या 6 भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे अशी माहिती संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. या अभिजित भाषांसह इतर सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यास सरकार वचनबद्ध आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्येही सर्व भारतीय भाषांना प्राधान्य देण्यात आलं आहे असंही त्यांनी उत्तरात नमूद केलं. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणारे पहिले भारतीय क्रीडापटू अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा बहुमान देऊन सन्मानित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळानं घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये येत्या 10 ऑगस्ट रोजी बिंद्रा यांना हा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे. बिंद्रा यांनी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं होतं. श्रीलंकेतील डंबुला इथं सुरू असलेल्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये आज संध्याकाळी अ गटात भारतीय संघाची नेपाळशी लढत होणार आहे. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. आतापर्यंतच्या सामन्यामध्ये एकदाही पराभूत न झालेला भारतीय संघ सध्या अ गटात गुणतालिकेत आघाडीवर आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या महिला संघानं पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्धचे सामने जिंकले आहेत. नेपाळनं स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यूएईचा पराभव केला, मात्र पुढच्या सामन्यात त्यांना पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. आज दुसऱ्या गटात पाकिस्तानची लढत संयुक्त अरब अमिरातीबरोबर होणार आहे. चीनच्या काही भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नैऋत्य सियुचान प्रांतात पावसामुळे झालेल्या पुरात मरण पावलेल्यांची संख्या 14 झाली आहे. पुरात वाहून जात असलेले हे सर्व मृतदेह सापडले असून अद्यापही 25 लोक बेपत्ता आहेत. बचाव पथकातील कर्मचारी या लोकांचा कसून शोध घेत आहेत. शनिवारी पहाटे नदीला अचानक पूर आल्यामुळे सिन्नुआ गावातील 40 अधिक घरांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसंच गुजरात आणि गोव्यात येत्या 2 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या ईशान्य आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये तसंच मध्य भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2024-25 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार. यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या 5 वर्षांची दिशा ठरवणार असेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारताचे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा बहुमान जाहीर. आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारतीय संघाची नेपाळशी लढत आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात येत्या 2 दिवसात अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. आकाशवाणी से प्रस्तुत है.